इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर वन में आज एक अहम विषय के बारे में हम बात करने वाले हैं, डिस्टर्बन्स. आयुष्यात बऱ्याचदा डिस्टर्बन्स अडचणी येत असतात. काम करत असताना स्पेशली आपण मनापासून ठरवतो की बाबा रे मला हे काम करायचंय. कधीही अभ्यास न करणारा मुलगा एक दिवशी ऑल ऑफ अ सडन ठरवतो, नाही बस काहीही हो, आज मी ना व्हॉट्सअप चेक करणार, ना फेसबुक, ना इन्स्टा, काय नाही, आज फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस. त्याच दिवशी नेमके मित्रांचे फोन सुरू होतात, घरी पाहुणे येतात, बाहेर जाऊन आपल्याला समोसे, कचोऱ्या या गोष्टी आणाव्या लागतात. त्याच दिवशी या सगळ्या गोष्टी अचानक घडतात. असे डिस्टर्बन्स आयुष्यामध्ये येत असतात, मग ते अभ्यासात असो, कामात असो. आणि स्पेशली एखादी गोष्ट करायची आपण ठरवतो की बस आज हे काम झालं म्हणजे झालंच पाहिजे, आणि त्याच दिवशी बरोबर काही ना काही अडचणी समोर येत राहतात. ये हर किसी के साथ होता है. आपके साथ भी क्या ऐसा हुआ है? 6601935 नंबर है. सांगताय तुम्ही कधी तुम्ही काम करत होतात, काहीतरी 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 महत्वाचं करायचं ठरवलं तुम्ही आणि काहीतरी मोठी अडचण आली. काहीतरी हा शब्द मी 4 वेळा बोललो आता एवढ्यातल्या एवढ्यात. काहीतरीच नाही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर चेन्नई एक्सप्रेस से कश्मीर मैं तू कन्याकुमारी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.